प्रकटीकरण अध्याय 12। नंतर स्वर्गात एक मोठे चिन्ह दृष्टीस पडले। एक स्त्री दिसली, ती सूर्य पांघरलेली होती आणि तिच्या पायांखाली चंद्र व तिच्या मस्तकावर 12 ताऱ्यांचा मुगुट होता। ती गरोदर होती आणि वेणा देऊन प्रसूतीच्या कष्टांनी ओरडत होती। स्वर्गात दुसरे एक चिन्ह दृष्टीस पडले। पहा, एक मोठा अग्निवर्ण अजगर दिसला। त्याला 7 डोकी व 10 शिंगे होती आणि त्याच्या डोक्यांवर 7 मुगुट होते। त्याच्या शेपटाने आकाशातील ताऱ्यांचा तृतीयांश ओढला जाऊन तो पृथ्वीवर पडला आणि ती स्त्री प्रसवेल तेव्हा तिचे मूल खाऊन टाकावे म्हणून तो अजगर त्या प्रसवणाऱ्या स्त्री पुढे उभा राहिला होता। इतक्यात ती पुत्र प्रसवली। सर्व राष्ट्रांवर लोखंडी दंडाने राज्य करील असे कुसंतान प्रसवली। ते तिचे मूल देवाकडे व त्याच्या राजासनाकडे वर नेण्यात आले। ती स्त्री रानात पळून गेली। तिथे तिचे 1260 दिवस पोषण व्हावे म्हणून देवाने तयार केलेली तिची जागा होती। तेव्हा स्वर्गात युद्ध झाले। मिखाएल व त्याचे दूत अजगराबरोबर युद्ध करण्यास निघाले आणि त्यांबरोबर अजगर व त्याचे दूत लढले, तरी त्यांचे काही चालले नाही आणि स्वर्गात त्यांचे ठिकाणही आणखी सापडले नाही। मग मोठा अजगर खाली टाकण्यात आला। सर्व जगाला ठकवणारा दियाबल व सैतान म्हटलेला जुनाट साप ह्याला खाली पृथ्वीवर टाकण्यात आले व त्यांबरोबर त्याच्या दूतांस टाकण्यात आले। तेव्हा मी स्वर्गात मोठी वाणी ऐकली। ती म्हणाली,
आता तारण सामर्थ्य व राज्य आमच्या देवाचे झाले आहे व अधिकार त्याच्या ख्रिस्ताचा झाला आहे। कारण जो आमच्या बंधूंना दोष देणारा आमच्या देवासमोर रात्रंदिवस त्याचवर दोषारोप करणारा तो खाली टाकण्यात आला आहे। त्याला त्यांनी कोकऱ्याच्या रक्तामुळे व आपल्या साक्षीच्या वचनामुळे जिंकिले आणि त्याचवर मरावयाची पाळी आली तरी त्यांनी आपल्या जीवावर प्रीती केली नाही। यास्तव स्वर्गांनो व त्यात वसणाऱ्यांनो उत्साह करा। पृथ्वी व समुद्र यावर अनर्थ ओढवला आहे कारण आपला काळ थोडा आहे असे समजून अतिशय संतप्त झालेला सैतान उतरून तुम्हाकडे गेला आहे।
आपण पृथ्वीवर टाकले गेलो असे पाहून अजगराने जी स्त्री पुनसंतान प्रसवली होती तिचा पाठलाग केला। त्या स्त्रीने आपल्या ठिकाणी रानात उडून जावे म्हणून तिला मोठ्या गरुडाचे 2 पंख देण्यात आले होते। तेथे 1 काळ 2 काळ व अर्ध काळ सर्पापासून सुरक्षित राहून तिचे पोषण व्हावयाचे होते। मग त्या स्त्रीने वाहून जावे म्हणून त्या सर्पाने तिच्या मागून नदीसारखा पाण्याचा प्रवाह आपल्या तोंडातून सोडला, परंतु स्त्रीला भूमी सहाय्य झाली। तिने आपले तोंड उघडून अजगराने आपल्या तोंडातून सोडलेली नदी किळून टाकली। तेव्हा अजगर स्त्रीवर रागावला आणि देवाच्या आज्ञा पाळणारे व येशू विषयीची साक्ष पटवणारे असे तिच्या संतानांपैकी बाकीचे लोक यांबरोबर लढाई करण्यास तो निघून गेला आणि तो समुद्राच्या वाळूवर उभा राहिला।